चीनी मंडी .com पॉडकास्ट।
21 वर्ष बंद पडलेला कारखाना कधी सुरू होणार? निवडणुका आल्या की इथं शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत होतात। जाहीर सभेसाठी आलेला प्रत्येक नेता साखर कारखाना सुरू करण्याचं आश्वासन देतो। साखर कारखाना बंद होऊन 21 वर्ष झाली। त्यानंतर लोकसभा विधानसभेच्या अनेक निवडणुका झाल्या, पण कारखाना काही सुरू झाला नाही। बिहारमधील मढौरामधील जवळपास 20,000 ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कारखाना सुरू होण्याची अजूनही आस आहे। मढौरा साखर कारखाना 1904 सुरू झाला। त्यावेळी कारखाना परिसरातील शेतकरी मालामाल झाला होता। उसासारखं नगदी पीक घेऊन शेतकऱ्यांनी चांगले पैसे मिळवले होते। पण 1998 साखर कारखाना बंद झाला आणि जवळपास 20,000 शेतकरी अक्षरशः कंगाल झाले। जणू त्यांच्या सुखाला कोणाची तरी दृष्ट लागली। गेल्या 2015 विधानसभा निवडणुकीत स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याचं आश्वासन दिलं, पण तेही खोटच ठरलं। शेतकरी कामगार देशोधडीला। कानपूर शुगर वर्क्सनं 1904 मढौरा साखर कारखान्याची स्थापना केली। हा बिहारमधील सर्वात जुना साखर कारखाना होता। 1995 कारखाना अडचणीत आला आणि 1998 अखेर बंद पडला। त्यामुळं मढौरा, अमनौर, तरैया, मशरक, पानापूर, इसुआपूर, मकेर, परसा, दरियापूर आणि बनियापूर या गावांमधील ऊस शेतीच बंद झाली। जवळपास 20,000 ऊस उत्पादकांच्या हातातील शेतीच हिसकावून घेतल्याचा हा प्रकार झाला। तसंच 2,000 कामगारांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली। गेल्या 21 वर्षांपासून साखर कामगारांची 20 कोटी रुपयांची थकबाकी आहे। शेतकऱ्यांना हवाय कारखाना। शेतकऱ्यांनी मढौरा किसान संघर्ष मोर्चाची स्थापना केली आहे। मोर्चाचे के रविरंजन सिंह, शंकर भगवान ओझा, भगतसिंग यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना फक्त साखर कारखाना हवा आहे। इथं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दुप्पट हमीभाव देण्याच्या केंद्राच्या घोषणेला येथे फारशी किंमत नाही। आम्हाला दुप्पट हमीभाव नको, केवळ आमची मिळकतीची हमी आम्हाला परत द्यावी। कामगार नेते रामबहादूर सिंह, कौशल किशोर सिंह आणि ओमप्रकाश सिंह यांनी कामगारांच्या कुटुंबांची परिस्थिती वाईट असल्याचं सांगितलं आणि शेतकऱ्यांनी ऊस पेटवून दिला। 2007 मोठा गाजावाजा करत साखर कारखाना सुरू करण्याची घोषणा करण्यात आली। वाराणसीतील उद्योगपती जवाहर जयस्वाल यांना कारखाना सुरू करण्याचं निमंत्रण देण्यात आलं। कारखाना क्षेत्रात मोठा कार्यक्रम झाला। तेथे शेतकऱ्यांना ऊस लागवडीचं आवाहन करण्यात आलं। शेतकऱ्यांनी विश्वास ठेवला आणि जवळपास 5,000 ऊस लागवड केली, पण कारखाना काही सुरू झाला नाही। शेतकऱ्यांना त्यांचा ऊस शेतातच पेटवून द्यावा लागला। दुसरीकडं साखर कारखान्याची इमारत पडून राहिल्यामुळं तेथील साधनसंपत्तीची नासधूस केली जात आहे। कारखान्याचं गेस्ट हाऊस, GM बंगला तेथील लाकूड चोरून नेण्यात आलं आहे। आमदार म्हणतात, मढौरा साखर कारखान्यासाठी पंतप्रधानांनी आश्वासन देऊनही तो सुरू झाला नाही। कानपूर शुगर वर्क्सचा हा कारखाना केंद्राच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाकडं आहे। कारखाना सुरू करण्याची जबाबदारी पूर्णपणे केंद्राची आहे, असं मत मढौराचे आमदार जितेंद्र राय यांनी व्यक्त केलं आहे।